नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबर दिता. नागरिकत्व सुदारणा कायदो हो खंयच्याच धर्माचे नागरिकत्व अधिकार काडून घेना, मात हो कायदो भारतीय निर्वासितांक नागरिकत्वासयत न्याय आनी भोवमान मेळून दिता अशें केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी म्हळां. अहमदाबादेन आयज जाल्ल्या एके कार्यावळीन 188 जाणांक नागरिकत्व प्रमाणपत्र भेटयतना मंत्री शहा उलयताले. देशभरांत CAA लागू करपाच्या मोदी सरकारचे वचनबद्धतेचो तांणी पुनरुच्चार केलो. मंत्री शहा हांणी आदल्या दिसा अहमदाबादेन अहमदाबाद महानगरपालिकेच्या 1,000 कोटी रुपयाच्या उदरगतीच्या कामांचे उक्तावण केले. उपरांत मंत्री शहा साबरमतीच्या कामगार पक्षाक मार्गदर्शन करपाचे आसात. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हळ्यार FSSAI नवी दिल्लीन अन्नातल्या मायक्रोप्लास्टिक घटका आड कारवाय करपा खातीर एक अभिनव प्रकल्प सुरू केला. मायक्रोप्लास्टिक प्रदूषण हो एक नव्यान तयार जाल्लो धोको म्हणून वळखून वेगवेगळे अन्न उत्पादनांत सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक सोदपा खातीर विश्लेषणात्मक पद्दत विकसीत आणि प्रमाणीत करपा खातीर या वर्सा मार्च म्हयन्यांत प्रकल्प सुरू केल्लो. FSSAI सांगले प्रमाण मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक विश्लेषणा खातीर मानक प्रोटोकॉल विकसित करप, आंतर आणि आंतर प्रयोगशाळा तुळा करप आणि गिरायका मदीं मायक्रोप्लास्टिक एक्सपोजर पावड्यार महत्वाची माहिती तयार करप ही प्रकल्पाची मुळावी मोख आसा. अन्न आणि शेती संघटनेन साखर आणि मीठ यासारख्या सामान्य खाद्यपदार्थांत मायक्रोप्लास्टिकाची भेसळ मेळिल्ल्याचे हालींच एका अहवालान अधोरेखित केला. देशातल्या गिरायकांक सुरक्षित आणि निरोगी अन्न मेळचे म्हण FSSAI कार्य करता. विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज कुवेताचे युवराज शेख सबाह अल खालेद हांची भेट घेतली. भारत आणि कुवेट हांच्या मदी सद्भावना आणि इष्टागतीचे खूप पोरणे संबंध असतात असे डॉ जयशंकर हांणी एका सोशल मीडियाच्या संदेशांत म्हटलं. दोनूय देशांमधली समकालीन भागीदारी सातत्यान वाढत असा. डॉ जयशंकर हांणी कुवेटच्या युवराजाचे मार्गदर्शन आणि संबंधात्मक उच्चा पावड्यार व्हरपा खातीर एक मार्ग दाखवल्याबद्दल आभार उक्तायले. डॉ जयशंकर आयज कुवेटेच्या भोवडे खातीर कुवेट पावल्यात. या भेटी मजगती दोनूय देशांमधले राजकीय व्यवहार गुंतवणूक उर्जा सुरक्षा संस्कृती आणि लोकसंपर्क यासहित दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधाच्या वेगवेगळ्या पैलूंचा आढावा घेतले. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयान आपण जाऊन दखल घेतल्या. भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड आणि न्यायमूर्ती JB पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठामुखार मंगळारा या प्रकरणाची सुनावणी जातली. या महिन्याच्या 9 तारखेर कोलकाता हांच्या आर्ची कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलात एका सेमिनार हॉलात एका पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टराचेर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घडणूक घडिली. घडणुकेच्या दुसरे दिसा कोलकाता पोलिसांनी या प्रकरणात एका नागरी स्वयंसेवकाक अटक केली. या घडणुके आड देशभरात निषेध उक्तायला. देशभरातल्या डॉक्टरांनी या प्रकरणात वाटेकार आशिल्ल्यांचेर कारवाय करपाची मागणी केल्या. नेपाळचे विदेश व्यवहार मंत्री डॉ आरजू राणा देवबा ह्यो भारताच्या 5 दिसांचे भोवडेर निमतान आयज भारतान पावल्यात. त्यो फाल्यां भारताचे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांची भेट घेतल्यो. भारत आणि नेपाळच्या समपदस्थांची ही भेट दोन्ही देशांमधल्या नियमित उचेल्या पावड्यावयल्या देवाणघेवाणेकडे जोडून असतली असे विदेश व्यवहार मंत्रालयान म्हटलं. शेजारी पयली या धोरणात नेपाळ हो भारताचं प्राधान्य भागीदार असे प्रधानमंत्र्यांनी म्हळा. हे भेटेवरवी दोन्ही देशांक द्विपक्षीय सहकार्यात्मकता उदरगतीविषयी भासाभास करपाक तसेच नियाळ घेवपाची संद मेळटली आणि ते वरवी दोन्ही देशांमधले संबंध घटमूट करपाक मदत जातली असे मंत्रालयान मुखार म्हटलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी रक्षाबंधनाच्या पूर्वसंधेर आयज देशवासियांक रक्षाबंधनाची परबी भेटयल्या. रक्षाबंधन हो भाव भयण हांच्या नात्याचो उत्सव असा जो मोग आणि एकमेकांवयल्या विश्वासाच्या भावनेक बळगें दिता असे राष्ट्रपतीन आपल्या संदेशांत म्हटला. हो उत्सव धार्मिक आणि सांस्कृतिक सीमेपलतडचो जावन देशातल्या विंगड विंगडतेतल्या एकचाराचे प्रतीक असा. ही परब बायलांच्या हक्काचे संरक्षण करपाचो निर्धार आणि घटमूट करता असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशांत म्हटलं. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.